चीनीमंडी.com पॉडकास्ट।
भारतात कोरोना रुग्णांची संख्या 15 लाखांवर। गेल्या 24 तासांमध्ये देशामध्ये कोरोनाची 48,512 नवी प्रकरणे आढळली आहेत। याबरोबरच 768 लोकांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे। सध्या भारतातील संक्रमितांचा आकडा वाढून 15,31,000 पार गेला आहे, तर मरणारांची संख्या 34,193 पोहोचली आहे। इतकेच नाही तर भारतात ऍक्टिव्ह केसच्या संख्याही पहिल्यांदाच 5 लाखांच्या पुढे पोहोचल्या आहेत। देशामध्ये सर्वात अधिक प्रभावित राज्यांबाबत सांगायचे झाल्यास तर महाराष्ट्रामध्ये अवस्था खूप खराब झाली आहे। इथे आता पीडितांची संख्या 3,91,000 पोहोचली आहे, तर 24 तासांमध्ये 282 नव्या मृत्यूंसह आता मृतकांची संख्या 14,165 इतकी झालेली आहे। देशातील एकूण मृत्यूंमध्ये 1/3 पेक्षा अधिक भाग महाराष्ट्राचा आहे। संक्रमित राज्यांमध्ये दुसरा नंबर तामिळनाडूचा आहे, जिथे एका दिवसांमध्ये सर्वाधिक अधिक म्हणजे 6,972 नवे संक्रमित आढळले आहेत। याबरोबरच राज्यामध्ये आता पीडितांचा आकडा 2,27,688 इतका झालेला आहे। तिसऱ्या नंबरवर 1,32,275 केससह दिल्ली आहे। तिथल्या नंबरवर दिल्लीमध्ये 3,881 मृतांच्या तुलनेत तामिळनाडूमध्येही 3,659 लोकांचा मृत्यू झालेला आहे। सध्या भारतासाठी एक दिलासादायक बातमी अशी की आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी जवळपास 64% अर्थात 9,88,000 अधिक लोक बरे होऊन घरी परतले आहेत। गेल्या 24 तासांमध्ये 35,000 अधिक रुग्ण बरे होऊन गेले आहेत। देशामध्ये ऍक्टिव्ह केसची संख्या सध्या 5,09,447 इतकी आहे।